लॉजिकल बॉक्सच्या मालिकेत डेटा हार्ड ड्राइव्ह संग्रहित केला जातो. प्रत्येक ब्लॉकची सुरुवात आणि समाप्ती, माहिती शोधण्यात आणि दुरुस्त करण्यात, त्रुटी आणि किरकोळ वेळेच्या भिन्नतेसाठी परवानगी देण्यासाठी ब्लॉक्समधील जागा ओळखून मार्करद्वारे मर्यादा घातली जाते. या ब्लॉक्समध्ये बऱ्याचदा वापरण्यायोग्य डेटाचे 512 बाईट असतात, परंतु इतर आकार वापरले गेले आहेत. ड्राइव्हची घनता वाढल्यामुळे प्रगत स्वरूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुढाकाराने ब्लॉकचे आकार वाढवण्यायोग्य डेटाचे 496 बाईटपर्यंत वाढविले. परिणामी ब्लॉक शीर्षलेखांकरिता वापरल्या जाणाऱ्या डिस्क जागेचे प्रमाण, त्रुटी तपासण्यात त्रुटी आणि अंतरामध्ये लक्षणीय घट झाली.